ಸಂಸ್ಕೃತಂ ಯೇನ ಸಾಚರಂ ತತ್ಪದಂ ದರ್ಶಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಆನಂದಮಾನಂದಕರಂ ಪ್ರಸನ್ನಂ ಜ್ಞಾನಸ್ವರೂಪಂ ನಿಜಬೋಧರೂಪಂ ಯೋಗೀಂದ್ರಮೀಡ್ಯಂ ಭವರೋಗವೈದ್ಯಂ ಶ್ರೀಸದ್ಗುರುಂ ನಿತ್ಯಮಹಂ ನಮಾಮಿ. ಆರುರುಕ್ಷೋಃ ಮುನೇಃ ಯೋಗಂ ಕರ್ಮ ಕಾರಣಮುಚ್ಯತೆ ಯೋಗಾರೂಢಸ್ಯ ತಸ್ಯೈವ ಶಮಃ ಕಾರಣಮುಚ್ಯತೆ. ಕಾಲ ಯಾ ಶ್ಲೋಕಾಚಾ ಮೀ ಉಚ್ಚಾರ ಕೆಲಾ ಆಣಿ ಯಾ ಶ್ಲೋಕಾಚಾ ಪಹಿಲ್ಯಾ ಚರಣಾವರ ಕಾಲಚ ಪ್ರವಚನ ಝಾಲ. योगारूढ जर व्हायचं असेल तर कर्म हे साधन आहे असं सांगितलेलं आहे. कर्मयोगाशिवाय ध्यानयोग शक्य नाही. योगारूढ होण्याचा मार्ग कर्मामधून जातो. त्याच्यासाठी कर्म हे साधनभूत सांगितलेलं आहे. आणि जेव्हा योगारूढ होतो तेव्हा शम कारणमुच्यते असं भगवंत म्हणतात. शम याचा अर्थ उपशम, शम याचा अर्थ शांती. योगाच्या अभ्यासाला सुरुवात कर्मातून होते तर योगारूढ झाल्यानंतर त्याच्या जीवनाला शांती प्रधानत्वाने व्यापून राहिली पाहिजे असं भगवंत सांगतात. भावार्थ गीतेमध्ये स्वरूपानंदांनी या श्लोकाचं जे अभंगात्मक निरूपण केलेलं आहे ते मी प्रथम वाचतो. योगाचल हा चढू पाहता कर्मची साधनं म्हणती. योगारूढ चढून जर योगरूपी आचल म्हणजे पर्वत जर चढून जायचा असेल तर कर्म साधन आहे असं म्हटलं जातं. योगारूढा असे बोलिली शम साधन संपत्ती. शम याचा अर्थ मनाची शांती. उपशम इंद्रिय उपराम पावणं आणि मन देखील शांत होणं ही शम साधन संपत्ती एकदा योगारूढ झाल्यानंतर मग कायमची साथ करायला पाहिजे. काल आपण पाहिलं की जो युक्त होतो त्याच्याकडून भगवंतांची अपेक्षा कर्मफळाचा त्याग करून शांती प्राप्त करणं ही आहे. युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोति नैष्ठिकीम. युक्त आहे तो कर्मफलाचा त्याग करतो आणि शांतीला प्राप्त होतो. आणि ती शांती आता त्याच्या जीवनामध्ये कर्मफलाच्या त्यागाने सतत अनुस्यूत असली पाहिजे तरच पुढचा अभ्यास शक्य आहे. या ठिकाणी कर्मयोग हा अज्ञानसारखा असल्यामुळं कर्मयोग जमण्यासाठी ध्यान आवश्यक आहे असाही एक विचार प्रवाह आहे. पण ध्यानासाठी एका किमान पातळीची कर्म देखील आवश्यक आहे. ती जर जमली नाही, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही, त्यामुळं एका विशिष्ट पातळीवर कर्म देखील जमणं गरजेचं आहे आणि तोच साधने प्रगती करू शकतो. असं असल्यामुळं योगरूपी पर्वत जर चढायचा असेल तर कर्म हे साधन भूत आहे. आणि योगारूढ झाल्यानंतर मात्र शांतीने त्यांनी सर्व व्यवहार करणं अपेक्षित आहे. आता त्याच्या जीवनामध्ये शांती पाहिजे. कर्म करत असताना आत्मबोध लक्षात ठेवलेला आहे. आपण करता ही भावना शक्य तितकी टाकायची आहे असं लक्षात ठेवलेलं आहे. फळ हे तत्वतः जरी मिळत असलं तरी मनातून आपल्याला परमात्मा हवा आहे अशी भूमिका असल्यामुळं फळाकडे लक्ष नाहीये. असं झाल्यामुळं सिद्ध आणि असिद्ध कर्म होताना देखील तो आत्मभाव सोडत नाहीये. अशा रीतीने तो योगयुक्त झालेला आहे असा पुरुष कर्मफलाचा त्याग करून शांती मिळवतो. योग शिखर ते गाठा याते इच्छी जो मुनी जाण नये पांडवा नच सांडावा कर्म मार्ग सोपान. ज्याला इच्छा आहे योग शिखर गाठण्याची आणि हा ध्यानयोग अभ्यास योग असं ज्याला म्हणतात तर त्या योगाचा अवलंब करत असताना कर्म मार्ग सोपान म्हणजे जिना जसा असावा तितका सोपा असा हा मार्ग कधीही सोडता कामा नये. आणि मुनी तो इथे पावतो जधी योग सिद्धीते कर्म कराया आजन्मतया शम हे साधन होते. आता जो मुनी आहे तो योग सिद्धी प्राप्त करण्यासाठी शांती हे साधन वापरूनच सर्व काही करेल. तो ध्यानाला बसेल तर त्याला आदळ अपट करून चालणार नाही. त्याला आता पुढचा जर अभ्यास करायचा असेल तर कर्मानी आणि कर्मफलाच्या त्यागानी मिळालेली जी शांती आहे ती शांती आधारभूत समजून आता त्याला धरून त्याला पुढची कर्म करावी लागतील. मी असं ऐकले की तिबेटमध्ये एका गुरूंकडे एक युरोपमधला मनुष्य गेला आणि ते राहत होते त्या झोपडीचं दार उघडून आत गेला आणि म्हणाला की मला आत्मज्ञानाविषयी उपदेश हवा आहे. तेव्हा ते गुरु म्हणाले की एवढी घाई तू झोपडीत कसा आलास, तू आत आलास तेव्हा ते फाटक कसं झाड पण उघडलंस, तुझ्या चपला कशा सोडून दिल्यास त्या बघ त्या भिंतीवर जाऊन आपटल्यात आणि झोपडीचंही दार असं उघडून या पद्धतीने विचारतोस, प्रथम जाऊन त्या फाटक्याची क्षमा माग, त्या चपलांची क्षमा माग, त्या दाराची क्षमा माग, शांतपणाने इथं बस आणि मग विचार तुला जे काही विचारायचे ते. तर त्यांनी असं लिहून ठेवलं की मला असं वाटायला लागलं की आपण चुकीच्या ठिकाणी आलोय. मी यांना आत्मज्ञानाविषयी विचारतोय आणि ते मला म्हणतात की चपलांची क्षमा माग, फाटकाची क्षमा माग. पण ते गुरु तसे अडूनच बसले आणि त्यांनी विचार केला की आता एव्ही तेव्ही पर्यंत आलेलो आहोत तर काय सांगतात ते तरी ऐकू. म्हणून तो त्या फाटकाजवळ गेला. त्यांनी ते फाटक घाट दिशी लोटून आत आलेला होता त्या फाटकावरून हात फिरवला आणि मनातल्या मनात त्यांनी क्षमा मागितली. त्याच्या चपला ज्या दोन बाजूला त्यांनी उडून टाकलेल्या होत्या त्या चपला नीट हातात घेऊन ठेवल्या. कितीतरी लोकांना सवय असते की अशा शेल्फवरून चपला काढतात आणि त्याच उंचीवरून घाट दिशी खाली टाकून देतात. त्यांनी त्या चपला घेतल्या, त्या चपला नीट लावल्या आणि मनपूर्वक त्या चपलांची क्षमा मागितली. ज्या झोपडीतून आत आल्या त्या दाराला हात लावला आणि त्यांनी असं लिहून ठेवले की माझ्या या वर्तनाने मला अपरिमित शांतीचा स्पर्श झाला. आपण जडाशी धसमुसळेपणाने वागतो आणि तितक्याच धसमुसळेपणाने आपण निसर्गाशी वागतो आणि व्यक्तींशी देखील तितक्याच धसमुसळेपणाने वागायला आपण कमी नाही करत. पण जर कर्माच्या शांतीचा पुढचा समाधीच्या शांतीचा अनुभव हवा असेल तर कर्माची शांती न सोडताच आता उलट ती शांती हे साधन मानून पुनर्व्यवहार करणं गरजेचं आहे. कर्ज नाहीतर जमणार नाही. स्वरूपानंद असं म्हणतात, परितत्वता कर्मतयाचे शांती रूपते मानी कार्य कारण द्वैत भावना पूर्ण लोपते म्हणून. कार्य आणि कारण ही द्वैत भावना संपूर्ण नाहीशी होऊन आता त्याचं कर्म शांतीरूप होतं. ध्यानाला बसायचं आहे, ध्यानाला बसत असताना कशा मनस्थितीत बसला पाहिजे, त्यांनी आजूबाजूच्या सृष्टीकडे कसं पाहिलं पाहिजे, आपल्या ध्यानाच्या आसनाला त्यांनी कसा स्पर्श केला पाहिजे. आणि अर्जुना जिथे उडेना कार्य कारण द्वैत तेथे शम हे कारण म्हणता कार्यही आले त्यात. कारण कार्य कारण भाव याचा अर्थ जेव्हा काहीही कार्य होतं तेव्हा त्याच्या बुडाशी कारण हे साधनभूत असतं. वेदांताचा असा सिद्धांत आहे की कारणस्य अभावे कारण व्यतिरेकेन कार्यस्य अभावः. जर कारणाचा व्यतिरेक झाला तर कार्य शिल्लक राहत नाही. कारण म्हणजे मूलद्रव्य आणि त्याच्यातून जी वस्तू बनते ते कार्य. जसं माती हे कारण आणि मातीपासून बनवलेला घट हे कार्य. जर कारणच नसेल तर कार्य संभवत नाही. कारण व्यतिरेकेण कार्यस्य अभावः कार्य होऊ शकत नाही. जर कारण शांती नसेल तर समाधी सुख कसं मिळेल. कर्मफलाचा त्याग करून जी शांती मिळवलेली आहे आत्मबोधाचं चिंतन करून ईश्वराला समर्पित करून आणि कर्मफलाकडे लक्ष न देता अकर्ता भावनेने केलेल्या कर्मामुळे खरी शांती मिळते आणि त्या शांतीला हाताला धरून मग कार्य म्हणजे समाधी स्थितीची गोष्ट करायची. म्हणून ते असं म्हणतात, आणि अर्जुना जिथे उरेना कार्य कारण द्वैत तेथे शम हे कारण म्हणता कार्यही आले त्यात. कार्यामध्ये कारण ओतप्रोत भरलेलं असतं. जसं दागिन्यामध्ये सुवर्णाचा दागिना हे जर कार्य असेल तर कारण म्हणजे सुवर्ण हे ओतप्रोत भरलेलं असतं. तशा प्रकारे शांती ही त्याच्या जीवनात ओतप्रोत भरलेली असली पाहिजे. सहजे जेथे साध्य साधना एकरूपता येते. साध्य आणि साधन अशा रीतीने सहज ज्या ठिकाणी एकरूप होऊन जातात तेथे शम हे साधन तैसे साध्यही होते निरुते. शम हे त्या ठिकाणी साधन देखील आहे. कर्मफलाने कर्मफलाचा त्याग केल्यामुळे युक्त झाल्यामुळे मिळणारी शांती ही शांती साधनभूत आहे. आणि त्या शांतीतून पुढे ध्यानाची जी शांती आहे तर ते कार्य हे देखील त्याच्यात गृहित आहे. शांती लाभता तो स्वभावता कर्मे करुणी अलिप्त चित्त जयाचे नित्य जाहले परतत्वी आसक्त. असं स्वरूपानंद या श्लोकाचं विवरण करताना म्हणतात. केवळ कर्म घडलं आणि ते कर्म सत्कर्म आपल्या कल्पनेने जरी सत्कर्म असलं तरी देखील त्या कर्मातून शांती समाधानाचा लाभ गरजेचा आहे. आणि तो जर नसेल तर सत्यनारायणाची महापूजा केली पण सत्य बोलत नाही. याच्या ऐवजी मुलाची मुंज झाली म्हणून सत्यनारायण, लग्न घरात झालं म्हणून सत्यनारायण, सत्यनारायणाचा हा उद्देश नाही. सत्यनारायणाचा उद्देश सत्य या व्रताचं आचरण असं आहे. जर तसं नसेल तर केलेलं जे कर्म आहे ते कर्म अपेक्षित परिणाम देईल याची शाश्वती नाही. महाभारतामध्ये एक फार सुंदर कथा आहे. राजसूय यज्ञ झाल्यानंतर ज्या ठिकाणी तो यज्ञ घडला त्या ठिकाणी त्या यज्ञवेदीमध्ये एक मुंगूस आला. तो मुंगूस जरासा वेगळा किंवा विलक्षण असा होता. त्या मुंगसाचं अर्ध अंग सोन्याचं होतं आणि तो मुंगूस तिथल्या राखेमध्ये लोळला आणि त्यांनी मनुष्यवाणीमध्ये उद्गार काढला की मला असं वाटत होतं की इथं तरी माझं उरलेलं अंग सोन्याचं होईल पण इतर सत्कर्मां इतपतच हे सत्कर्म दिसतंय, इथेही ती गोष्ट घडली नाही. असं म्हणतात की पांडव आणि भगवान श्रीकृष्ण तिथं बसलेले होते. ज्या यज्ञामध्ये श्रीकृष्णांची अग्रमानाने पूजा झालेली होती, ज्या यज्ञामध्ये स्वतः श्रीकृष्णांनी उष्टी काढली, तो यज्ञ देखील मुंगसाच्या दृष्टीने अपूर्ण होता. खरंच युधिष्ठिराने चमकून भगवंतांकडे पाहिलं तर भगवंत असं म्हणाले की त्या मुंगसालाच विचारा. त्यांनी असं सांगितलं की अन्नाच्या शोधाकरता म्हणून फिरत असताना एका ब्राह्मण कुटुंबामध्ये मी गेलो. त्या ब्राह्मण कुटुंबामध्ये बरेच दिवस उपवास घडलेला होता पण त्या ब्राह्मणाला त्याच्या कर्माचं फलित म्हणून काही सासूचं पीठ मिळालेलं होतं. ते पीठ खरं म्हणजे मला खायचं होतं. त्या तऱ्हेने मी तिथं गेलेलो होतो पण मी पाहिलं की स्वयंपाक चाललेला होता आणि स्वयंपाक करून भोजनाला बसणार एवढ्यात अतिथी आला. अनेक दिवसांचा उपवास असताना देखील अतिथी आल्यानंतर सगळ्यांनी आपलं भोजन सुरू होणार होतं तेव्हाच थांबवलं आणि अतिथीला काही वाटा द्यावा म्हणून घरातल्या यजमानांनी आपला वाटा अतिथीला दिला. अतिथीने तो भक्षण केला पण त्याची भूक भागली नाही. आता प्रश्न होता की त्या यजमानांच्या पती पत्नींच्या त्याच्या आई वडिलांचा भाग द्यायचा का मुलांचा भाग द्यायचा. पण आजी आजोबांनी असा विचार केला की लहान मुलं भुकेलेली आहेत इतक्या दिवसांची, तर आपला वाटा द्यावा म्हणून त्यांनी आपला वाटा अतिथीला दिला. अतिथीने तोही भक्षण केला पण त्याची भूक भागली नाही. तेव्हा लहान मुलांनी देखील आपल्या वाट्याचं सातूचं पीठ त्याची भाकरी अतिथीला दिली. अतिथीने हे अन्न सेवन केलं आणि तृप्त होऊन आशीर्वाद देऊन अतिथी घरातून निघून गेला. अतिथीला घरातली कल्पना नव्हती आणि घडलेल्या उपोषणामुळं एका पाठोपाठ एक ही सर्व मंडळी निवर्तली. हे पाहत असताना मी तिथून गेलो. तिथं सातूचे जे कण पडलेले होते ते माझ्या अंगाला लागले आणि माझं अर्ध अंग सोन्याचं झालं. अशा प्रकारचा स्वधर्म आणि उत्तम यज्ञ त्या ठिकाणी आचरला गेलेला होता. तेव्हापासून जिथं जिथं पुण्य कर्म घडतं तिथं तिथं मी जातो आणि तिथं लोळतो. पण तरी देखील माझं उरलेलं अंग काही सोन्याचं होत नाही. याही यज्ञामध्ये मी आलो पण माझी तशी निराशा झाली. पांडवांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं तेव्हा दिग्विजय करण्याच्या हेतूने चारही भावंड युधिष्ठिर सोडून चार दिशांना आपापली शस्त्र घेऊन गेलेले होते आणि सर्व बाजूंनी दिग्विजय करून मोठ्या मोठ्या खंडण्या वसूल करून हा यज्ञ साकारण्यात आलेला होता. या यज्ञाची किंमत त्या ब्राह्मणांनी केलेल्या यज्ञाच्या पुढे काहीच नव्हती. कर्म हे शांतीप्रद असं आहे आणि त्या शांतीला अनुसरून त्या शांतीच्या पश्चात मग अधिक शांती मिळवण्याची ध्यानाची साधना करणं भगवंतांना अपेक्षित आहे. म्हणून भगवंत असं म्हणतात की योगारूढस्य तस्यैव शम कारण मुच्यते. शम हे योगारूढ झाल्यानंतर मग कायम साधन म्हणून असलं पाहिजे. शम किंवा शांती ही गोष्ट आता त्याच्या जीवनामध्ये त्याच्या सर्व कृतींना भरून असली पाहिजे. आता शांती हीच त्याची प्रमुख साधना असली पाहिजे. त्या शांतीला धरून त्याच्या सर्व क्रिया कर्म उपासना पूजा वैश्वदेव ध्यान धारणा चिंतन या सगळ्या गोष्टी त्या शांतीच्या पायावर अधिक शांती मिळवण्यासाठी असल्या पाहिजेत असं भगवंत सांगतात. ही जी शांतीच्या पलीकडे असणारी शांती आहे ही मात्र क्रियास्वरूप नाही. कर्मातून मिळणारी शांती ही क्रियास्वरूप होती. स्वधर्म कर्मातून मिळणारी ती शांती होती. पण ही जी शांती आहे या शांतीला कोणत्याही क्रियेची अपेक्षा नाही. ही साधनेतून मिळणारी शांती आणि ती ध्यानाची पूर्वतयारी आहे. हा ध्यानाचा अध्याय आहे. ध्यानाला बसताना देखील कोणत्या पातळीवर येणं साधकाने आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर ध्यानाची साधना करणं आवश्यक आहे याचा खुलासा भगवंत इथं करतायत. आणि इथून पुढचे जे श्लोक आहेत तर ते ध्यानाच्या अभ्यासाच्या पूर्वतयारीचे श्लोक म्हणून समजले जातात. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसन मात्मना हे ध्यान योगाचे श्लोक सुरू होण्याच्या आधीचे सर्व श्लोक ध्यानाच्या साधनेची पूर्वतयारी काय असावी हे सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अभंग ज्ञानेश्वरी मी वाचतो आहे की आता योगरूप पर्वताचा माथा गाठावा तत्वता ऐसे मनी तरी तेने कर्म मार्गाचा सोपान सर्वथा तो जाण सोडू नये. असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी यथा सांग यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. आता शांतीच्या पलीकडची प्राथमिक शांतीच्या पलीकडची शांती तो कशी प्राप्त करेल याचा एक मार्गच त्यांनी दाखवला. यम नियमपूर्वक त्यांनी राहिलं पाहिजे. यम आणि नियम त्याच्यानंतर आसन प्राणायाम याचा योग्य वेळेला याच अध्यायामध्ये भगवंतांनी परामर्शही घेतलेला आहे. तो माझ्या आत्ताच्या प्रवचनाचा विषय नाहीये. माझ्या प्रवचनाचा विषय असा आहे की ध्यानाची पूर्वतयारी कशी पाहिजे हा आजच्या प्रवचनाचा विषय आहे. योगारूढस्य तस्यैव शम कारण मुच्यते. भगवंत असं म्हणतात की यदा ही न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढा तद उच्यते. आता ध्यानाला बसणारा जो ध्यान योगी आहे त्या ध्यान योग्याने इंद्रियांचे जे अर्थ आहेत त्या अर्थाच्या अंगानी आसक्त होऊ नये. विषयांच्या ठिकाणी असणारी आसक्ती ध्यान योग्यानी न ठेवता ध्यानाला बसलं पाहिजे. ध्यानाला बसलेला असताना वेगवेगळ्या विषयांचं स्मरण होतं पण ध्यानाला बसताना प्रारंभीच या सर्व विषयांचं विस्मरण अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ध्यानाचा अभ्यास शक्य नाही. यदा ही न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते किंवा नंतर कोणती कर्म करायची आहेत त्या कर्मांचं ध्यानाला बसलेलं असताना स्मरण जर झालं तर ध्यान नीट होत नाही. पावसला जायचं आहे, ध्यान झालं की स्टँडवर जाऊन रिझर्वेशन करू आणि मग ध्यानात विचार यायला लागला की हा डिसेंबर अखेरीचा काळ आहे, प्रवास खूप असतो, आपण जर गेलो आणि रिझर्वेशन नाही मिळालं तर काय, तर मग काय काय पर्याय आहेत त्याचा विचार सुरू होतो. त्याच्याऐवजी तो असं म्हणतो की रिझर्वेशन काढून येऊ आणि मगच ध्यानाला बसू. तो उठतो, शर्ट पॅन्ट करतो आणि बाहेर पडतो कपडे करून आणि रिझर्वेशन करायला जातो. ध्यानाला बसतो आणि लक्षात येतं की इयर एंडिंग आहे 31 डिसेंबर, काही कामं करायची राहिलेली आहेत, ती ऑफिसमध्ये देणं आवश्यक आहे, माझी रजा सुरू होणार आहे. तर ही कामं होणं अतिशय गरजेचं आहे. आणि मीही आता कॉम्प्युटर आल्यामुळं आमच्याकडे बँकांमध्ये समजत नाही इयर एंडिंग कधी आलं आणि गेलं. त्यावेळेला सगळं आम्हाला हाताने जेव्हा करायला लागत होतं त्या काळामध्ये 10-10, 15-15 त्या माहेरवाऱ्या आम्ही त्याला म्हणायचो, त्याच्या बेरजा घेऊन झोपेत देखील आपण बेरजा करतोय असं वाटत असत. ध्यानाला बसलेलं असताना देखील मीही अनुभव घेतलाय की 2-4 बॅलन्स बुक आउट आहेत, ती जुळलेली नाहीयेत आणि ती जुळल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. ते असं म्हणतात की यदाही न इंद्रियार्थेशु न कर्मसु अनुषज्जते, कोणत्याही कर्मामध्ये आसक्ती ध्यानाच्या वेळेला खपत नाही, कोणत्याही विषयाच्या ठिकाणी आसक्ती ध्यानाच्या वेळेला खपत नाही. सर्व संकल्प संन्यासी, तसंच सगळ्या प्रकारचे जे संकल्प आहेत तर ते संकल्प सोडून दिले पाहिजेत. आपले अनेक संकल्प असतात पण अगदी ध्यानाच्या वेळेलाच ते वागवले पाहिजेत असं नाही. आपल्या बबडीचं लग्न करायचं आहे, मुलाला शिकवायचं आहे, वेगवेगळे संकल्प, घर बांधायचं आहे, घर बांधायला घेतले तिथं आज चाल द्यायची आहे, गवंडी येणार आहे, हे जे सगळे संकल्प आहेत तर ते संकल्प ध्यानाच्या आड येतात असं भगवंत म्हणतात. विषयाच्या ठिकाणी विरक्ती, तसंच कर्मामध्ये म्हणजे संसाराच्या वेळेला अनासक्ती आणि संकल्प त्याग, या गोष्टी ध्यानाचा पूर्वाभ्यास म्हणून अतिशय गरजेच्या आहेत. भगवान वेद व्यास आपल्या शिष्यांना पाठ देत होते, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षती, इंद्रिय ग्राम इतका बलवान आहे की तो भल्या भल्यांना विद्वांसमपि कर्षती, अगदी विद्वानाला देखील तो दूर घेऊन जातो, चला देखील भुलवतो. हा पाठ देत असताना व्यासांचे शिष्य जैमिनी तेही फार मोठे ऋषी होऊन गेले. पूर्व मीमांसा ज्यांनी सांगितली असे जैमिनी ते व्यासांना म्हणाले की बाकीच्यांचं सोडा, सामान्य संसारी लोकांचं, पण जो विद्वान आहे, जो ज्ञानी आहे, त्याला बलवान इंद्रिय ग्राम त्रास देईल असं म्हणणं तुमचं मला योग्य वाटत नाही. खरं म्हणजे गुरूंनी शिकवायचं आणि शिष्यांनी शिकायचं, त्याच्याऐवजी शिष्य सद्गुरूंशी आर्ग्युमेंट करत होता. जैमिनी असं म्हणाले की असं होणार नाही, मग तो विद्वान तरी नसला पाहिजे, मग तो ज्ञानी तरी नसला पाहिजे. जर ज्ञानी असेल तर त्याच्याबाबत असं घडता कामा नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली आहे, प्राप्तेही पुरुषे जरी इंद्रिय लाळीनी कौतुके, तरी तो आक्रमिला जाणत दुःखे सांसारिके. प्राप्त पुरुषांनी सहज चाळा म्हणून जर इंद्रियांशी खेळ करायचं ठरवलं तर तो देखील सांसारिक दुःखात अडकल्या खेरीज राहणार नाही. हा सर्वांकरता इशारा आहे, प्राप्त पुरुषाकरता आहे, साधकांकरता देखील आहे. या ओळीबद्दल विनोबा असं म्हणतात की आमचा बाळकोबा म्हणजे बाळकृष्ण भावे, तर बाळकोबा आमचा असं म्हणाला की ज्ञानेश्वर महाराजांनी प्राप्त पुरुषाच्या आचरणावर अशा प्रकारे मर्यादा आणली म्हणायची की काय. तर विनोबा म्हणाले की याच्यातून असा अर्थ समजायचा की प्राप्त पुरुष देखील याचं उल्लंघन करत नाही, कौतुकाने देखील आपल्या इंद्रियांशी खेळत नाही, असा याचा साधकोपयोगी अर्थ घ्यायचा. साधकाला साधना करत असताना आपण काय करायला पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. प्राप्त पुरुषाचं काय होतं, मग तो कसा काय असा चालवला जाईल, अशा शंकांमध्ये देखील पडायला नको. जर प्राप्त पुरुषांकरता सांगितलं असेल तर तुला मला हे किती महत्वाचं आहे हे बघ असं ते बाळकृष्ण भाव्यांना म्हणाले. तसं जेमिनी असं म्हणाले खरं, व्यास काही बोलले नाही. आणि त्याच दिवशी रात्री अचानक सर्व बाजूने ढग आकाश भरून आलं, विजांचा कडकडाट सुरू झाला, थोडा वेळ पाऊस सुरू झाला, प्रचंड पाऊस आणि वारा. अशा परिस्थितीमध्ये जेमिनी आपली साधना करत चिंतनादी झोपडीत बसलेले होते. तेवढ्यात झोपडीच्या दारावर टकटक झाली, त्यांनी दार उघडलं तर एक तरुण मुलगी भिजलेली, तिची सगळी वस्त्र भिजलेली आहे तशी तरुण मुलगी दारात उभी होती. आणि तिने बाहेर खूप पाऊस असल्यामुळं आत घ्यावं आपल्याला अशी जेमिनींना विनंती केली. जेमिनींनी त्या मुलीला आत घेतलं आणि त्यांचा पाठ आणि चिंतनादी गोष्टी चालू असताना त्यांचं वारंवार लक्ष त्या मुलीकडे जायला लागलं. थोड्या वेळाने त्यांनी त्या मुलीला तिने जेमिनींशी लग्न करावं असं जेमिनींनी सुचवलं. त्याच्यावर त्या मुलीने असं जेमिनींना अट घातली की जर जसं घोडा घोडा करतात तशा प्रकारे जेमिनींनी पाठीवर तिला घेऊन त्या झोपडीला जर तीन वेढे मारले तर ती जेमिनींशी लग्न करेल. जेमिनी त्याला तयार झाले आणि जेव्हा तिसरी फेरी संपली तेव्हा वेदव्यास प्रगट झाले. ते म्हणाले की बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांस पदी कर्षती, हेच खरं आहे जेमिनी. अशा प्रकारे विषयामध्ये विरक्ती ही अक्रिया स्वरूप म्हणजे चिंतनाने देखील विषयापासून विरक्तीच पाहिजे. जर विषयाचा विषय समोर आला तर चिंतनाने देखील त्याच्यापासून आपण दूर आहोत अशीच भूमिका पाहिजे. जर तशी नसेल तर तो ध्यानातही अडथळा असेल आणि शमक कारण मुच्यते याला अडथळा येईल, त्याच्या ठिकाणी क्षुब्धता निर्माण होईल. त्याच प्रकारे तो संसारामध्ये देखील किंवा कर्मामध्ये देखील अनासक्त पाहिजे. ध्यानाच्या वेळेपुरतं जर सांगायचं झालं, मी अशी गोष्ट वाचली आहे, स्वामीजींकडूनही ऐकली आहे की त्यांच्या दुकानामध्ये चोरी झाली, मागच्या बाजूनी घर दुकान फोडलं गेलं. स्वामीजी पूजा करत होते, ध्यानाला बसले ते, त्या दुकानाच्या समोर राहणारे गृहस्थ माधवनाथांचं सांगतो मी, तर ते सकाळीच घरी आले. सगळा त्यांनी त्यांना बसून घेतलं, ते ध्यानाला बसलेत म्हणाले. आणि ध्यानातून उठल्यानंतर म्हणजे ही गोष्ट साधारणपणाने 68-70 सालची अशी असावी का, त्याच्याही आधीची ही गोष्ट आहे. आधीची गोष्ट आहे ही, स्वरूपानंदांकडेही ते येण्याच्या आधीची गोष्ट आहे. ध्यान झाल्यानंतर पूजा ते करत असताना सगळं त्यांनी सांगितलं, ते गृहस्थ आले, त्यांनी चौकशी केली काय ते, तर ते म्हणाले की तुमचं दुकान फोडलं गेलेलं आहे, मागच्या बाजूनी शेजारीच होते राहणारे दुकानाच्या, तर म्हणून मी बाळासाहेब तुम्हाला सांगायला आलं. तर स्वामीजी म्हणाले की ठीक आहे, तुम्ही पुढं व्हा, तुमचं लक्ष असू दे दुकानाकडं, एवढी पूजा करून मी येतो. म्हणून त्यांनी आपली पूजा यथासांग पार पाडली आणि मग ते तिथं गेले. ही घटना छोटी आहे पण ही घटना एक प्रकारे करून न करणं आणि अलिप्तता दर्शवणारी अशी ही घटना आहे. शुक आणि व्यास यांच्या गोष्टीमध्ये असं म्हणतात की राजवाड्याला आग लागली, शुक आणि जनक घाटावरून जात असताना दूरवर जळणारा राजवाडा त्यांनी पाहिला, तेव्हा शुक लंगोटीसाठी पळाले. तेव्हा जनक म्हणाले की सगळा राजवाडा जरी जळला एवढंच नव्हे तर राज्य जरी जळलं तरी जनकाचं काही जळत नाही, आणि शुक एका लंगोटीसाठी पळत होते. ही जी अनासक्ती आहे ही अनासक्ती आत असली पाहिजे. मी अशी एक गोष्ट वाचली की एका साधूला रोज झाडाखाली बसलेला पाहून त्या राज्याचा जो सम्राट होता त्याला त्या साधूंविषयी फार आकर्षण निर्माण झालं. जाता येता ते साधू तो पाहत असे. साधू शांतपणाने बसलेला असे. राजा हळूहळू करून त्या साधूचा भक्त झाला आणि राजा त्याला उपहार घेऊन यायला लागला. तो हात लावायचा आणि राजाला सगळं परत द्यायचा किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये ते वाटून टाकायचा. आणि राजा नेहमी म्हणायचा की आम्ही राजवाड्यात राहणार आणि तुम्ही इथं झाडाखाली राहणार हे बरं वाटत नाही, तुम्ही वाड्यावर चला. आणि असा संवाद अनेक वेळेला झाला. आणि असाच एकदा असा संवाद चाललेला असताना साधू उठून उभा राहिला, म्हणाला की चल राजा तुझ्या राजवाड्यात राहायचंय. घोडा मागवला गेला, त्या घोड्यावर बसून साधू राजाच्या मागोमाग राजवाड्यात आला आणि साधूने विचारलं की राजा तू कुठे राहतोस, त्या महालात मला राहायचंय. सर्वात उत्कृष्ट जो महाल होता तिथं साधू राहायला सुरुवात झाली. साधूच्या अंगावर किंखापाचे कपडे आले आणि रोज राजा कामावर जाताना वेगवेगळ्या कामगिरीवर जाताना साधूंचे आशीर्वाद घ्यायला तिथल्या तिथं यायला लागला. आणि राजाच्या मनात यायला लागलं की एवढे कष्ट आपण करतो, आपण या साधूला इथं बोलवलं हे बरोबर केलं की चूक केलं, कारण हा तर मजेत राहतोय. बरेच दिवस घुटमळत एक दिवस त्यांनी साधूला प्रश्न विचारला की आता या क्षणाला तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय, हा प्रश्न मला फार सतावतो आहे. तर साधू असं म्हणाला की या प्रश्नाचं उत्तर मी तुला देईन, पण इथं राजवाड्यात नाही, माझ्याबरोबर यायला लागेल. म्हणून साधू आणि राजा दोघं पायी निघाले आणि चालतच राहिले. दुपारी 12 वाजले. राजा म्हणाला की उत्तर देताय ना, तो म्हणाला की अजून थोडं चालल्यावर. आणि बराच वेळ गेला, संध्याकाळ येईपर्यंत चालत होते. राजा म्हणाला की तुम्ही उत्तर देताय ना, तो म्हणाला आता उत्तर हेच की असंच निघून जायचं आणि तूही माझ्याबरोबरच. राजा म्हणाला की मी कसा येऊ शकतो, माझा राजवाडा आहे, राणे आहेत. तो म्हणाला की फरक कळला, तुझ्या आणि माझ्यामध्ये काय फरक आहे ते तुला कळलं, हाच तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे की आता मी चाललो, तू मात्र परत राजवाड्यात जायला निघालास. तेव्हा राजाला परत पश्चाताप झाला, म्हणाला की नको असलेली शंका तुमच्याबाबत मी घेतली. परत पाया पडायला लागला, परत चला म्हणायला लागला. साधू म्हणाला की आता जर चला म्हणालास आणि मी परत घोडा मागवला तर मात्र संकटात सापडशील. खरं म्हणजे तू म्हणायचंस की तुम्ही माझ्या घरी चला आणि मी म्हणायचं की नको नको, याच्यातच खरा मान होता. मी जेव्हा घोडा मागवला तेव्हाच खरं तुझ्या मनात संशय आला, पण तुला हेच ऐकायचं होतं ना की हाच फरक आहे की तू राजवाड्यात अडकलेला आहेस आणि मी आता मुक्त आहे, मी बाहेर निघून जातो आहे. साधनेच्या वेळेला अशा प्रकारे विरक्ती जी आहे ती विरक्ती या क्षणाला, ज्या क्षणाला मी ध्यानाला बसतो त्या क्षणाला जर मला कोणतीही बातमी कळली माझ्याबद्दल, माझ्या आप्तस्वकीयांबद्दल, माझ्या संपत्तीबद्दल, तरी देखील मला ती मान्य आहे. त्या क्षणाला मी विषयांपासून विरक्त आहे. खरं म्हणजे हा टोकाचा भाव आहे, कोणी तुमच्यापासून काढत नाहीये. पण ज्या गट फिलिंगनी साधना करायला पाहिजे, साधक कुठं हळू पडतो, साधक कुठं कमी पडतो, त्याची गोष्ट चालली आहे. यदा न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. तसंच त्यांनी सर्व संकल्पाचा त्याग केलेला असला पाहिजे. अशा वेळेलाच तो योगारूढ होतो. आणि योगारूढ झाल्यानंतर देखील तरी जयाची या इंद्रियांची या धरा नाही येर झारा विषयांच्या. इंद्रियेची सर्व आपुले व्यापार जरी निरंतर चालविती तरी फलहेतू लागी सर्व थैव अंतरी जो हाव बाळगिना असोनिया देही देही उदासीन निद्रिता समान जागृतीत तोची पार्था सिद्ध भला योगारूढ ऐसे हे उघड ओळख तू. पार्थ म्हणे देवा ऐकोनी हे बोल वाटते नवल मज मोठे तया योगारूढा ऐसे थोरपण देई तरी कोण सांगे. आता तो कशा कशा प्रकारे अंतरस्थिती राखतो तेव्हा अर्जुन भगवंतांना असं म्हणतो की काय विलक्षण हे बोलणं आहे. ही ही अशा प्रकारची स्थिती अद्वैत स्थिती आपण मला द्यावी. तेव्हा तव हसून या म्हणे नारायण काय विलक्षण बोलणे हे पार्था पाहे येथे अद्वैताच्या ठाई द्यावे तरी काही कोणी कोणा ही स्थिती मला आपण द्या असं अर्जुन जेव्हा म्हणतो तेव्हा भगवंत असं म्हणतात की याचा ज्याचा त्यांनी अभ्यास करायचा असतो ही अशी देऊन देता येत नाही. आपल्या अभ्यासाने ही कमवावी लागते आणि कशा प्रकारे कमवणं हीच तर ध्यानाची पूर्वतयारी आहे. भगवंत असं म्हणतात की बंधू हो आत्मा आत्मनस्तस्य येन आत्मैव आत्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. आपला आत्मा बंधुः आत्मा आत्मनस्तस्य आत्मा हा शब्द मीला उद्देशून वापरलेला आहे. उद्धरेत आत्म आत्मानं न आत्मानं अवसादयेत आत्मैव ही आत्मनो बंधुः आत्मैव रिपु आत्मनः. देहादी आत्मसमूह जो आहे त्याला देखील मी असं म्हणतो. त्यामुळं संस्कृतमध्ये आत्मा याचा अर्थ मी असा आहे. तो पारमार्थिक परिशुद्ध व्याख्येमध्ये निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अविनाशी सच्चिदानंद असं त्याचं लक्षण सांगितलेलं आहे. पण सर्वसामान्य परिभाषेमध्ये मी याचा अर्थ देह हा आहे. आपल्या पक्षी मी म्हणजे देह, मी म्हणजे मन, मी म्हणजे बुद्धी. आत्मा देहाला देखील म्हणतात, मनाला देखील म्हणतात. योगयुक्त हा विशुद्ध आत्मा विजितात्मा जितेंद्रिय हा पाचवा अध्याय. जो योगयुक्त आहे तो त्यांनी अंतःकरण जिंकलेलं असतं. विशुद्ध आत्मा ज्याचं अंतःकरण चित्त शुद्ध झालेलं आहे. आत्मा हा शब्द चित्ताला वापरला, अंतःकरणाला वापरला, इंद्रियांना वापरला, कारण आपण त्यांना मी म्हणतो म्हणून त्याला आत्मा म्हटलेला आहे. हा जो देहादी आत्मवर्ग आहे तो आत्मवर्ग मूळ पारमार्थिक परिभाषेमध्ये ज्याला आत्मा म्हणतात जे आपलं शुद्ध स्वरूप आहे त्याच्याशी शत्रुवत वागता कामा नये. मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येते. देहादी देह इंद्रिय मनादी जो आत्मसमूह आहे तो आत्मसमूह मूळ आत्मबोधाशी जर सुसंगत नसेल तर आपणच आपले वैरी असल्यासारखे होतो. म्हणून कानांचे विषय आहेत, डोळ्यांचे विषय आहेत, एक एक विषय त्या विषयाकरता मनुष्य दास होऊन राहतो. आमच्या सोसायटीतले एक शेजारी आहेत म्हणजे गणेशपुरम मधले नाही करता गणेशपुरम मधले शेजारी इथं बसले तिघं चौघ आहेत. हे ओळीनेच बसलेत. सवाई गंधर्व महोत्सवासाठी म्हणून किती वर्ष सांगलीहून येण्याची त्यांची प्रथा आहे. आम्ही त्या सोसायटीत 84 साली राहायला गेलो, तिथून आम्ही 9 साली बाहेर पडलो. 25 वर्ष त्यांना आम्ही पाहतोय. ते तरुण होते, तिथपासून म्हातारे झाले, त्यांना झेपेन असं झालं जागरण. मला वाटतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने देखील आणि पुण्याच्या कलेक्टरनी देखील त्यांच्यावर मेहरबानी केली की तो फक्त आता 10 वाजेपर्यंतच चालतो. पूर्वी जो रात्र चालत असे तेव्हाही ते बसायचे, त्याच्यानंतर ते आजारी पडायचे. पण एक श्रवण हा विषय असा आहे की दरवर्षी ते तिथं ओढून आणल्यासारखे यायचे. एक खाणं हा असा विषय आहे. मी मध्यंतरी आमच्या खरं हे सांगावं का, मी की हॉटेलमध्ये गेलो होतो तिथं प्रवचनाच्या दिवस मुकुंदरावांबरोबर, तर त्यांनी मला असे ग्रुप दाखवले की हे बापरे म्हणाले, हे किती वर्ष इथे येऊन बसतात. रविवारी अमुक अमुक ठिकाणी येऊन बसायचं एका टेबलच्या भोवती असं वर्षानुवर्ष. मला म्हणाले की स्वामी तुम्ही कधी वैशालीत गेलात का? मी म्हटलं मला वैशाली माहीत नाही. मग म्हणे मी तुम्हाला घेऊन जातो, आणि ते मला घेऊन गेले. तेव्हा त्यांनी मला हे असे ग्रुप दाखवले, किती लोक खेळून गप्पा मारण्यासाठी सहज डेक्कनवर येतात, एका खाण्याच्या विषयासाठी एक गलेलठ्ठ माणूस तिथं खायला बसतो. कृपा करून त्याला सांगू नका की कोण त्याच्याबद्दल, तर तुम्हाला माहीत असेल का किती खावं माणसानी. खाणं आहे, पाहणं आहे, फिरणं आहे. प्रत्येक वेळेला फिरल्यावर म्हणतात की यावेळेला आता शेवटची ट्रीप, आता नाही झेपत आहे. आणि मग काही काळाने बायको उद्वेगते, म्हणते की घरात घर अन घर अन घर अन चूल आणि चूल, आणि आम्हाला अगदी आमचं जीवन असंच. आणि मग यांनाही जरा कणव येते, कळवळा येतो, आणि लांब लांब कुठेतरी जाऊन येतात. शेवटी घरी पिठलं भाकरी भरी म्हणून घरी येतात. पण या पाहणं विषय, ऐकणं हा विषय, खाणं हा विषय, एकेका विषयाकरता आयुष्य वाया जातं. तसं जर पाहिलं तर पारमार्थिक साधना सिद्ध व्हायला फार काळ लागत नाही, 30 वर्षाचा काळ लागतो. पण कोणी करत नाही. वयाच्या 3र्या वर्षी शाळेत घालतात आणि PhD होईपर्यंत 31, 32, 33 वर्षाचा झालेला असतो तो. 30 वर्ष शिकल्यावर तो PhD होतो. मग 30 वर्ष साधना करून देखील तो उत्तम योगारूढ होऊ शकतो. पण कोणी करेल तर शपथ. मोठमोठी जाडी जाडी पुस्तकं वाचतात, अभ्यास करतात, किती विषय. पण रोज 1.5 तास ध्यान नाही. ध्यानापेक्षाही सोपं काही आहे का? नाम सोपं आहे. पण नाम घेणारे येतात आणि म्हणतात की नाम घेतो पण मन मात्र फिरत राहतं, मग ध्यान सोपं आहे. तसं सोपं काहीच नाहीये आणि अवघड काहीच नाहीये. आपल्याला करायला नकोय. उद्धरेत आत्म आत्मानम न आत्मानम अवसादये आत्मैव ही आत्मनो बंधू. आत्माच आत्म्याचा बंधू होऊ शकतो. देहादी आत्मसमूह मूळ पारमार्थिक परिभाषेमध्ये शुद्ध बुद्ध मुक्त असा आत्मा, याच्याशी जर नीट सुसंगत वर्तन करेल तर आपण आपल्याशी बंधुतुल्य वर्तन केलं असा त्याचा अर्थ होतो. आणि हे वर्तन वर्षानुवर्ष करायला पाहिजे. बंधू आत्मा आत्मनस्तस्य येन आत्मैव आत्मनः जितः. म्हणून जो अनुकूल वागला परमात्मबोध प्राप्त करून घेण्यासाठी, देह मनबुद्धी देखील अनुकूल वागली. खरंच फार कठीण आहे. तब्येत सांभाळण्यासाठी देखील देह मनबुद्धी नीट वापरता येत नाही. आमच्या ऑफिसमध्ये एक जण होते, आम्ही सगळे डबा खायला बरोबर बसायचो, तर त्यांची बायको बिचारी त्यांना पथ्याला जसं हवं तसं करून द्यायची आणि रोज ते दुसऱ्याचा डबा खायचे. ते म्हणायचे की काही बायकोला शिव्या नावं ठेवायचे, बेअक्कल म्हणे काहीतरी करते, गोड कोणाचं ज्याच्या डब्यात गोड असेल ते आण म्हणायचे, माझं तू खा, आपला डबा शिपायाला घेऊन टाकायचे, आणि कोणी जर श्रीखंड पुरणपोळी वगैरे आणली असेल तर तू घरी गेल्यावर खा म्हणे, मला घरी नाही द्यायचं. हे आपण म्हणजे देह इंद्रिय टिकवण्यासाठी देखील देह इंद्रिय स्वतःशी बंधुवत वागत नाहीत. स्वामीजी म्हणायचे की अगदी जाताना भजी खायची इच्छा होते. अनात्मनस्तु शत्रुत्वे बरते तर आत्मैव शत्रुवत. आपल्या स्वतःशी शत्रुवत हे देह टिकवण्यासाठी देखील खरं वागू नये, आणि साधनेसाठी तर मुळीच वागू नये. ही ध्यान साधनेची पूर्वतयारी आहे. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचनः. सर्वसाधारणपणाने इंद्रिय समूह त्याने जिंकलेला असला पाहिजे. सर्वसाधारण फार मोठ्या अर्थाने नाही. विश्वामित्रांसारखं लोहपिष्ठ भक्षण करून आणि किती वर्ष, हजार वर्ष, हे जे पुराणात आहे इतकं कठोर कोणी वागायला सांगत नाहीये. तरी देखील देह इंद्रिय ही आपली साधन आहेत एवढं मानून त्यांच्याशी त्यांना जिंकल्याच्या भावनेनीच वर्तन करणं हे गरजेचंच आहे. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः, त्याचा चिद्रूप परमात्मा स्वरूप झालेला आत्मा म्हणजे तो सर्वत्र समभावाने पाहतो, समाहित होऊन जातो. शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो, तो सम होतो तेव्हाच तो द्वंद्वमुक्त होतो. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी. आता ही कर्मयोग युक्तानी युक्त युक्तीनी युक्त झाल्यानंतर त्याच्यात पुढची युक्ती साधण्यासाठी, ध्यानयोगाची युक्ती साधण्यासाठी हवी असलेली प्रिकंडिशन आहे समलोष्टाश्म कांचना. हा मातीचा गोळा किंवा ढेकूळ, दगड आणि सुवर्ण हे ध्यानाला बसताना, ध्यानाला बसताना त्याला सम असलं पाहिजे. जर ज्ञानेश्वरी असली, आणि स्वामीजी म्हणायचे की एका बाजूला ज्ञानेश्वरी म्हणजे ती केवढी, आता एवढीच बरका ज्ञानेश्वरी, याच्यापेक्षा किती मोठी असणार, एवढीच जाडीची, आणि दुसऱ्या बाजूला एवढ्याच जाडीच्या 1000 नोटा किंवा एवढ्या किंवा एवढ्या एवढ्या 1000 नोटा, तर तुम्ही कशाची निवड कराल? आणि उत्तराची अपेक्षा न करता स्वामी माधवनाथ म्हणायचे की ज्ञानेश्वरीची निवड करा. साधना करत असताना, ध्यान करत असताना तुमच्या डोक्यातून पैशाचं वेड गेलेलं असलं पाहिजे. तेवढ्या वेळेपुरतं तर तुम्ही संन्याशासारखे पाहिजे. या अध्यायाची सुरुवात तेच सांगते, अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यहा स संन्यासी च योगी च न निरग्निहि न चातुर्यहा. परमार्थ हा विशेष करून भावानी आणि मनानी आचरण्याची गोष्ट आहे. अन्न मान धन हे तो प्रारूप भाग येईन, तुमचं कोणी काढून घेणार नाहीये, पण मनस्थिती कशी ठेवा हे सांगताय. आणि एवढं सांगितल्यानंतर मग अजून एक पूर्वतयारी म्हणून महत्वाचा श्लोक आला, तो सुहृत मित्रः उदासीनः मध्यस्थः द्वेष्य बंधुषु साधुषु अपि च पापेषु समबुद्धिर विशिष्यते. तो जो समाहित झालेला असेल समबुद्धी घेऊन, तर त्यांनी आता कोणाकोणाबद्दल समबुद्धी राहायचं आहे, समदृष्टी नव्हे पण समबुद्धी. एक निश्चित आहे की तुम्ही सर्वांना आवडते होऊच शकत नाही. कोणाला जर तसं वाटत असेल तर तो भ्रम आहे. जिथं राम सर्वांना आवडता नाही होऊ शकत, रामाला जिथं वैरी उभा राहतो, जेव्हा कृष्णाला वैरी उभा राहतो, तेव्हा तुमची आमची मकरंद माधव वझे या व्यक्तीची गोष्टच निराळी. शक्यच नाही. कोणी ना कोणीतरी जी त्या व्यक्तीची प्रकृती आहे त्या ती प्रकृती न आवडणारे असे लोक असणारच हे गृहितच धरलं पाहिजे. तुम्ही स्वतःला कोणीही समजत असा, पण त्याच वेळेला तुम्हाला तुम्ही आवडता असे असणारे देखील असतील. कोणी तुमचे सुहृद असतील. सुहृद म्हणजे प्रति उपकाराची अपेक्षा न करता तुमच्याशी अत्यंत प्रेमभावाने आणि उपकार करून वागणारे. प्रत्येक प्रकृतीला सुहृद हा असतो, मित्र हा असतो. सुहृद मित्र हा उदासीन हा मध्यस्थ हा उदासीन जो असतो त्याला तुमच्याबद्दल तुमचं चांगलं व्हावं असंही वाटत नाही आणि वाईट व्हावं असंही वाटत नाही. अशा व्यक्ती तुमच्या बाबत असणारच. तसं काही व्यक्ती तुमच्या बाबत मध्यस्थ असतील, तुमच्या सुखाची अपेक्षा करणारे असे असतील, सहानुभूतीदार असतील, तर काही तुम्हाला अप्रिय वाटणारे असतील. तुम्हाला शत्रू समजतात असं नाही, तुम्ही देखील काही लोकांना नकोत असं समजणारे असू शकता. सुहृद मित्र हा उदासीन हा मध्यस्थ हा द्वेष बंधुषु, तर काही संबंधित असणार, काही नाते संबंधित असणार. साधुभूषु अपिच पापेषु, आणि काही साधू तुम्हाला भेटणार, काही अतिशय दुष्कर्मी ते देखील कधी कधी भेटतात. या सर्वांबद्दल समबुद्धीर विशिष्यते. आणि असं धरू नका की अशी मंडळी दुसरेच केवळ तुमच्या बाबत असतात, तुम्ही कोणाचे तरी सुहृद असता. ज्याचे सुहृद असतात तो वेगळा असतो, तुम्ही कोणाचे तरी कोणाबाबत तरी उदासीन असता. अशा प्रकारचा हा जगत व्यवहार आहे. त्या जगत व्यवहारामध्ये तुम्ही हे नेहमी समबुद्धीने वागणारे असले पाहिजे. सुहृद मित्र उदासीन तुमच्याबाबत असणारे, तर त्यांच्या अंतर्यामी परमात्मा पाहून तुम्ही तरी तुमच्या मनातला कुठलाही विकार हा बाजूला काढला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही वागू शकला नाही तर तुमच्या समबोधाच्या ते आड येतं, तुम्ही ध्यान करू शकणार नाही. मला जयंतरावांनी सांगितलं की कोणीतरी एकानी स्वरूपानंदांचं अनहित व्हावं, बघा शब्द, स्वरूपानंदांचं अनहित व्हावं प्रकृतीच्या अंगाने आणि सर्व अंगाने अनहित व्हावं म्हणून एक यज्ञ केला, तांत्रिक यज्ञ, सगळ्या काळ्या वस्तू वापरून म्हणे. आणि हे त्या यज्ञाला त्या काळातली गोष्ट आहे, काही मंडळी देखील उपस्थित होती, त्यांनी बोलवलं तर आणि त्यांनी येऊन स्वामीजींना सांगितलं की अशा प्रकारे तुमचं वाईट होण्यासाठी म्हणून त्यांनी एक यज्ञ केला. संतांच्या वाट्यालाही केवढा व्याप येऊ शकतो बघा. तेव्हा स्वामीजी असं म्हणाले की आपण सर्वांच्या अंतर्यामी परमात्मा पाहावा. बरोबर ना? स्वरूपानंद त्याच्यावर एवढंच म्हणाले की आपण सर्वांच्या अंतर्यामी परमात्मा पाहावा, आणि याच्यापेक्षा जास्त त्यांनी तो विषय वाढवला नाही. याला समबुद्धी म्हणतात. ही समबुद्धी ही साधक दशेत अभ्यास करून सिद्ध दशेत परिपक्व होते. असं समजू नका की कोणी स्वरूपानंद झाला की त्याच्याकडे आपोआप समबुद्धी येते, तर समबुद्धीचा अभ्यास करून तिचा परिपाक म्हणून त्यांच्या ठिकाणी ती होती. त्यांनी पहिल्यापासूनच त्याचा अभ्यास तसा केलेला आहे भगवंतांचंही म्हणणं आहे ही ध्यानाची पूर्वतयारी आहे. तेथे कोण शत्रू आणि कोण आप्त, कोण तिराहित, कोण मित्र, मीच विश्व ऐसा बोध होता साचा, कोण बंधू कैसा कोण वैरी. आपण सर्व ठिकाणी परमात्मा पाहावा असं स्वामीजी म्हणाले. चराचरी नित्य साम्याचा उदय तयाचिया होय बुद्धी लागी, काजी विश्वातील प्राणी गण रूप भूषणे अमूप नानाकृती, एकची त्या ब्रह्मरूप सुवर्णाची घडलिती साची सर्वथैव. बलवे हे ज्ञान ऐसे धनंजया आले तयाचिया प्रत्ययासी. अशा प्रकारे तो ध्यानाच्या बाबत, ध्यानाची ही एक मनस्थिती आहे, ध्यानाची देखील एक पूर्वस्थिती आहे, कर्मयोगाचा अवलंब करून शांतीला प्राप्त होऊन अनेक काही गोष्टी संपादन करतो आणि मग तो ध्यान करण्यासाठी सुयोग्य होतो, तो हा विषय. आणि मग इथून पुढे उद्याच्या प्रवचनात खरं म्हणजे एका हत्तीला सर्कसमध्ये स्टुलावर उभं करतात की नाही तसा प्रयोग हा आहे. एका दिवसात आता ध्यानाची प्रक्रिया उद्याच्या दिवसात सांगायची. खरं म्हणजे आज मी असा विचार केला होता की हा विषय संपूर्ण निदान या प्रवचनात मी 15 मिनिटं तरी ध्यानाच्या अभ्यासाकरता भगवंतांनी जो ध्यानयोग सांगितलेला आहे त्याचा काही भाग तरी आता संपवावा, पण आपली वेळ संपली. पण मी ध्यानयोग म्हणून जे घेणार आहे ते काय घेणार आहे हे तुम्हाला सांगतो आणि मग आपलं प्रवचन संपेल. मी जे बोलणार आहे ते ध्यानाच्या संदर्भामध्ये भगवद्गीतेमध्ये आलेले जे श्लोक आहेत त्या श्लोकाचं एडिटिंग करून मी बोलणार आहे. पहिली गोष्ट, भगवंतांनी 5व्या अध्यायामध्ये ध्यान सांगितलं, 6व्या अध्यायामध्ये 2 ठिकाणी ध्यान सांगितलं, प्रशांत आत्मा विगत भी ब्रह्मचारी व्रते स्थिता ते 2-3 श्लोक, त्याच्या पुढे संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषता ते 2-3 श्लोक, आणि 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी या 3 अध्यायांमध्ये ध्यान सांगितलं. ते ध्यान आपल्या या राजयोगाच्या सोहम ध्यान पद्धतीशी कसं एकरूप आहे आणि कसं चखल आहे, त्या ध्यानाची प्रक्रिया देखील, प्रत्येक गोष्ट भगवंतांनी कशी सांगितलेली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे मी तुम्हाला असं का सांगतोय हे तुम्हाला सांगणार आहे याचं कारण ते श्लोक वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आहेत. भगवंतांनी प्रथम ध्यानाच्या पूर्वी इंद्रिय संयमन करायला सांगितलं, त्यानंतर ध्यानाचा हेतू आत्मप्राप्ती हा सांगितला. जे आता अमेरिकेमध्ये ना ध्यान केलं म्हणजे डायबिटीस जाईल, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहील, हा ध्यानाचा हेतू नाही. ध्यानाचा हेतू आत्मविशुद्धी असा असला पाहिजे हे भगवंतांनी सांगितलं. त्याच्या पाठोपाठ ध्यानाच्या वेळेला शरीराची स्थिती कशी पाहिजे हे सांगितलं, समम काय शिरोग्रीवम. त्यानंतर प्राण आणि अपान हे समान सम करावे, प्राणाचा प्रणव करावा, ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण, आणि त्याच्यानंतर एकाग्र चित्तानी ही चित्तक्रिया सर्व आवरावी असं भगवंतांनी सांगितलं. ही आवरावी कुठं, तर आज्ञाचक्राच्या ठिकाणी, ते भगवंतांनी सांगितलं. त्याच्या पाठोपाठ मन आवरून मच्चित्त होऊन आत्मभावामध्ये स्थिर राहावं असं भगवंतांनी सांगितलं. हे जर जमत नसेल तर साक्षी राहावं असं सांगितलं, आणि साक्षीत्व जर जमलं नाही तर परत परत मन ओढून आणावं आणि स्थिर करावं असं भगवंतांनी सांगितलं. हा जो मन आवरण्याचा जो प्रयत्न आहे तो कुठं करावा, तो चिदाकाशात करावा हे भगवंतांनी सांगितलं. मनोहृदी निरुद्धच असे भगवंतांनी शब्द वापरले, आणि तिथंच प्राणांचा देखील लय होतो हे त्यांनी सांगितलं. मूर्ध्न्या धायात मना प्राणम आस्थितः योगधारणाम असे त्यांचे शब्द आहेत. त्यावेळेला तो जर काही करत असेल तर वीत राग भय क्रोधा किंवा विगतेच्छा भय क्रोधा असा होतो. मूळ भीती क्रोध आणि काम रहित असा तो होतो आणि परिणाम स्वरूप आपण मुक्त आहोत अशी त्याची भावना होते. हा जो किंवा तो निर्वाण परम अशी शांती प्राप्त करतो. अशा प्रकारे हे श्लोक कंपाईल करून जर त्याच्याकडे पाहिलं तर स्वरूपानंदांचा एखादा अभंग काढावा ध्यानाचं वर्णन करणारा आणि तो अभंग आणि हे श्लोक अगदी एकमेकांशी जोडतात असं लक्षात येतं. आपल्याला झालेला अनुग्रह आठवावा, त्या अनुग्रहात जे सांगितलं ते आणि इथं सांगितलं ते कसं एक आहे हे लक्षात यावं, हे सांगण्याची माझी खटपट आहे. मात्र वेळ उद्याचा जो एक तास आहे त्या एक तासामध्ये मी हे सगळं सांगणार अर्थात, पण फार फार मोठा विषय आहे. पण एकत्र ऐकला की तुम्हालाही फार आनंद होईल की हेच भगवंतांनी भगवद्गीतेत कसं सांगितलेलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर कसं निरूपण केलेलं आहे. हे समजलं तर आपण करत असलेल्या साधनेला फार जोर प्राप्त होतो. माझा भर साधनेला अतिशय जोर प्राप्त व्हावा, उत्साह वाढावा असाच नेहमी आहे राहतो. स्वामी माधवनाथांचाही तसाच होता आणि स्वरूपानंदांनीही यथाशक्य तशाच प्रकारचं कार्य केलं. स्वामी म्हणे अमलानंदा सारख्या अतिशय उत्कृष्ट ग्रंथामध्ये ते जे ध्यानावर बोललेले आहेत ते जर पाहिलं तर थक्क व्हायला होतं. तर या गोष्टी आपल्या पूर्वसुरींनी केलेल्या आहेत. मला असं वाटतं की हे इथं त्यांच्या समोर सांगायला मिळतं आहे हे माझं भाग्य आहे. ते ऐकतायत तिथं बसून अशी अशी माझी श्रद्धा आहे आणि त्यांचे आशीर्वाद अर्थात ते घेऊन तर मी काम करतोय. त्यामुळं बालक बापाची ताटी रिगे आणि बापा त्याची जेवळू लागे. लहान मूल रांगत वडिलांच्या ताटाजवळ येतं आणि वडिलांनाच भरवायला लागतं की संतोषी लेनी वेगे मुखची ओढवी. वडीलही आनंदी होतात आणि लहान मुलाचा हात कसा पुरणार त्यांच्या तोंडापर्यंत, म्हणून ते आपलं मुख लहान मुलाकडे करून मोठ्या प्रेमाने तो घास घेतात. तैसी मी तुम्हा प्रती चावटी करीत असे बाळमती, तरी तुम्ही संतोषी जे ऐसी जाती प्रेमाची असेल. अशा भावाने मी इथं ही प्रवचन करतो आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृहकस्य सिद्धम्. ॐ शान्तिः.